गीतरत्न अध्याय 4 त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे. आहा प्रिय, तू सुंदर आहेस, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबूतर असे आहेत. तुझे केस गिलात पर्वताच्या उतारावरून जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत. लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हिरवून घेतलेले नाही. त्याच्या कळपासारखी तुझे दात आहेत. तुझे होठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बुरख्याच्या आत तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडीप्रमाणे आहेत. तुझी मान दाविदाने शस्त्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे, ज्यांच्यावर सैनिकांच्या 1000 ढाली व कवचे लटकत आहेत. हरिणीची जी जुळी जे दोन पाडस कलम पुष्पांच्या मध्ये सरतात, त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत. दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधसराच्या पर्वतावर उदाच्या टेकडीवर जाईल. प्रिय, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही. लबानॉन मधून माझ्या वधू तू माझ्याबरोबर ये. लबानॉनातून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरून माझ्याबरोबर ये. सिनर व हर्मोन यांच्या शिखरावरून माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून चित्त्याच्या पर्वतावरून माझ्याबरोबर ये. अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्र कटक्षाने तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रवापेक्षा चांगला आहे. माझ्या वधू, तुझ्या होठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानॉनाच्या वासासारखा गोड सुवास आहे. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी शिक्का मारलेल्या कारंजासारखी आहेस. तुझी रूपे मौल्यवान फुले असलेल्या डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामासाची झाडे, मेंदी, जटामाशी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखी आहेत. तू बागेतल्या कारंजासारखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानॉनाच्या पर्वतावरून वाहत जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस. तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते. उत्तरेकडच्या वाऱ्या उठ, दक्षिण वाऱ्या ये, माझ्या बागेवरून वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझा सखा त्याच्या बागेत येऊ आणि त्याच्या आवडीचे फळे खाऊ.